बिडवेची जा, वचवच केल्यानं पैसा कधीच भेटत नाही. अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी, हे तो प्रारब्ध आधी. एक माणूस म्हणला महाराज मला सुंदर घर बांधलं, मी एकदा सांगितलंच नव्हतं. नाही म्हणला महाराज 80 लाख रुपये घराला लागले. म्हणलं तू कोणाला सांगायला, अहो घर घुशी करायला येतात. अरे मुशकाशी काय नो हे घे, मुशक म्हणजे उंदीर, उंदराला घर नाहीत असं कोण म्हणतंय. तुमच्याच भेटावं टोकरून ते घर करते. म्हणलंय असं म्हणू नका, मोरे घर मोठे आहे, तू अंगावर पडन, तू ह्याच अंगावर पडन एका दिवशी ध्यान तुम्ही विठादा काय होतंय. जी माणसं लांब फिरत नाहीत का ते तितक्यालाच ते एक जणाची बैल न दिलं पाणी प्यायला गेले बिडवे महाराज. चिखला असल्यामुळे बैलाचे पाय रुतले, बैलाचा पाय बाहेर निघला, त्याच्यात पाणी गेलं, त्याच्यात बेंडकी येली, बेंडकी येली म्हणजे 2-3 पिलं गेले. तर पिलो आईला म्हणलं आई विश्व केवढे, हे विश्वच म्हणले. हा याच्यापेक्षा विश्व मोठच नाही. औदुंबराची या फळा कितक जन्मती निधळा, आणि यास्तव निराळा विश्वची नाही. नैवम कांद्या कसं लिखित. मेमरी कार्ड लय ताईते महाराज, म्हणून मोबाईल मी साध्या कार्डाचा वापरतो. या चक्रवालीचे गाणे ऐकून मला 450 पाठ झाले. शिव्या पाठ हे 500 शिव्या पाहा ऐकण्याची पाठ होते. मी एका चपक्यात कलेक्टर झालो असतो, एका चपक्यात इतकं मेमरी कार्ड खाते ना. आता कुठं कलेक्टरपेक्षा कमी आहे. त्याला तरी ढवळ्या कपड्यावाल्याची भीती आहे, करीतच नाही. आपला बॉस पंढरपुरात आहे, कोण हराम कोण म्हणू शकतो आपल्याला काही. परमार्थात फक्त नैतिकता सांभाळायची. माणूस देव मोठ करीत असतो. काय सांगू लागलो महाराज आले नैनितालच्या आरण्य तिथपर्यंत आलतो. हा तो महाराष्ट्रातल्या देवतेची तो इंग्रज अधिकारी निंदा करत होता. तो भारतातल्या कोण्याच देवते पुढे वाकला नाही. 14 पानाचा इतिहास आहे त्याचा. बघा तरुणांनी शिकलेले न पा, चांगलं बघा आपल्या देशातलं. 14 पानाचा इतिहास नाहीच वाकला. जर या भारत देश जर इंग्रजाच्या अजून 9 वर्ष ताब्यात राहिला असता तर 500 नंतर 1 नंबरचं संकट जिजा कोणतं राहिलं असतं ते इंग्रजात राहिलं असतं. मंदिर उद्ध्वस्त केले असते त्या भैरवीनं. पण तो इंग्रज अधिकारी भारतात जर कोणाच्या पाया पडला असेल तर स्वामी रामांच्या, शंकराचार्य स्वामी राम होते. स्वामी राम दर्शन घेतलं. स्वामी राम निघाले जिथं आचार्य शास्त्री आणि पंडित फारे त्या गावात पोहोचले. महाराजांचा सन्मान झाला, चांगल्याचा सन्मान होत असतो. तुम्ही एक लक्षात ठेवा, नाथ निष्ठेने भजन करत होते, कंस पण पूजा करीत होता. कंस सुद्धा नारदाची पूजा करीत होता. चांगल्या वारकऱ्याला कुठेही जा त्याला मरणच नाही, आचरणात गोड असावा. आणि मग शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकलाय का, आचार्य असेल पंडित असेल, चलो बोले घुम के आएंगे. तर कुठे निघाले माहितीये का डोंगरावर, तो त्या गावापासून 14 किलोमीटर उंच डोंगर होता आणि तिथे एक महात्मा राहत होता. त्या महात्म्याचं लोकांनी दिलेलं नाव होतं. त्या महात्म्याला म्हणायचे क्रोधी बाबा, क्रोधी बाबा. आपल्याकडे एक महात्मा होऊन गेले इकडं मंचाच्या पलीकडं, ते माणसांना जवळ येऊ देत नव्हते. विरक्त साधू होते हो त्यांना काय असा. आणि काय होतं माहितीये का, आपण भरकी माणसं आहेत ना, भरक्या माणसांनी निर्मळ कपड्याला हात लावायचीच नाही. शहाण्याबाईनं जर रई लावली असेल तर हात कशाने भरत येत लोण्यानं. ती जर शहाणीच असेल तर गरम पाण्यानं हात धुवा, लोणी निघून जाते. आणि जरा जोरा राहिलं तर चौकटीला हात पुसा, पण त्या चौकटी लाकडाच्या असावा. तीन मालकाच्या उपरण्याला पुसल्या होते, उपरणं खराब झालं का नाही. भरक्यानं चांगल्याच्या जवळ नाही झाला पाहिजे. चांगली माणसं महत्व हरवी, चातुरी लपवी, पिशेपनमिरी आवडून पुचता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी, हे खऱ्या साधूचं लक्षण आहे. आपल्याकडे होती इकडे मला नाव आठवलं, राम, रामगिरी बाबा. त्यांनी हल्ल्याला दगड कोणालाच लागला नाही, पण ते माणसांना जवळ येऊ देत नव्हती. विरक्त साधू होते, महात्मा होते, महिमेत जीवन जगणारी लोक होती ती. म्हणून ते जवळ येऊ देत नाही, म्हणून त्यांना नाव ठेवलं क्रोधी बाबा, राजीत बाबा. पण हा शास्त्रीला ज्या वेळेला स्वामी राम घेऊन जात होते, त्या शास्त्रीचं नाव पण मला पाहते. पण असू द्या ना, सगळं सांगायला गुत थोडं घेतलंय. मग त्या शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकला आणि त्या शास्त्रीने विचारलं स्वामीजी कुठं जायचे. म्हणे तिथे मूर्ख महाराज. मूर्ख म्हणजे ते आंघोळ करीत नाही. माणसाला नाव ठेवायला हा लाईट जर बंद होत नसेल कोणते बटन दाबल्यावर तर माणसं काय करतात माहितीये का, त्याला दगड हाणतात. त्याला दगड हाणतात. त्याच्या मनातच असते हो लाईट चालू नाही राहता. असा काही एक वर्ग आहे. आणि परमेश्वरानं काही वर्गाच्या डोक्यामध्ये प्रत्येक प्राण्याचे गुण टाकले. गुण ज्या माणसाला कुत्र्याचं गुण टाकलंय का, तुम्ही कुत्र सोन्याच्या पालखीत बसवा, ते भुकलेश्वर आजच नाही. डोक्यातलं काढून टाका. मी एकही पुराणाशिवाय बोलणार नाही. पुराव्याशिवाय स्वान शिबिके बैसविले त्याचे भुंकणे नाही उगले. सोन्याच्या पालखीत जरी बसले दादा तरी ते भुकत. आणि जवळ गेलं तर जिबीनं उतरता तिथे कुत्र कुत्र आहे ना. असा काही माणसात सुद्धा गुण टाकला. काही माणसाकडे कोटीनं पैसे असू द्या पण दात गाची दुसऱ्याच्या दारात जाणारच. मग त्याला पामानावत लागते की आप्या कोण नाही धुतलं इथंच धुई चुलीत धुई. हे बँकेत कोटीन धोत्रा लागायचे असं समजायचं. हे मागच्या जन्मातले बैल येत कोणत्याला ना कमवायला बाहेरच्या आपल्याला सोमळ्या कुठला. उष्ट खाचा ज्याला ना दे त्याला कुत्र म्हणायचं. चोरून खाचा ना दे त्याला लांडग म्हणायचं. फार फार असे गुण सांगितले त्याच्यात. दादा आपण पुढे सरकू. खाली उरी त्या महाराजाची चेष्टा करू लागले. पण ते स्वामी राम होते. मी नेहमी म्हणत असतो मोठ्यांची चेष्टा कधी करायची नाही. मोठे मोठे असतात. मला सांगा ज्याला ग्रामपंचायतचा सदस्य होता येत नाही त्यानं मुख्यमंत्र्याला काय खालीवरी बोलायचं. त्यानं दिल्लीतल्या लोकांना खालीवरी काय करायचं. त्याला कोण्याही विमानात बसवा याचा मेळ लागेल इतकी विमानं त्यात जोड. आणि आपल्याला सायकलची चेन बसिता येईन. कुत्रे किती हत्तीला भुकल्याच्या नंतर हत्ती घेत असतो. उलटे कुत्रे बोत्रे होत असते हत्तीला रचल्यावर. हत्ती पाठी ओवणी हिमपोटी. कारण हत्तीची त्वचा जितकी कठीण असते पुरे बाबा. कुत्र्यानं जर चावा घेतला तर दात हत्तीच्या त्वचेत अडकतेत आणि हे बोत्र घरी बोमलत जातं. काहीच खाता येत नाही त्याला. मोठी मोठी असतात. मोठ्यांना कधी आपण लहान म्हणायचं. संप्रदायात रात्री एक महात्मा होते कीर्तनात. फार उत्कृष्ट त्यांनी एक दोन प्रमाणे म्हणले. आता काय होतं तारुण्यातली काही काही मुलं असतात त्यांना असं वाटतंय आम्हाला म्हणा. अरे पण तो मुद्देसूद माणूस आहे. मुद्देसूद माणूस आहे. मोठ्याला म्हणावं लागते. तुम्हाला एक सांगू का, संप्रदायातल्या जुन्या लोकांमुळे आपण परमार्थात. मोतीराम महाराज असतील, रघुनाथ गुरुजी असतील, मारुतराव महाराज असतील, नथुराम बाबा असतील, ठाकूर घराणा असतील, पैठणकर असतील, हे लोक बापू परमार्थात आधी आले ना. मंगिरगावच्या बाळ्याला कीर्तन करता आले. जर ही ह्या लोकांनी परमार्थात अवतार जन्म नसता घेतला जिजा तर आपल्यात आणि ऊसातल्या डुकरात काही फरक नसता. संत जन्माला ज्ञानोबर आहे तुकोबराच्या नंतर. म्हणून आपण मोठे आहेत. त्यांची उपकार आहेत आपल्यावर. पण मोठ्यांची चेष्टा कधीच करायची नाही. मी नेहमीच सांगत असतो सुनेनं सासऱ्याला जीवच लावायचा. त्याच्यासारखं भजन दुसरं कुठलंच नाही. त्याच्यापेक्षा दुसरं भजनच कुठलं नाही. कुठलंच नाही. की घरातल्या ज्येष्ठ लोकांची संपत्ती हिसकून घेत असेल आणि सासू सासऱ्याला जीव लावत नसेल तर असं समजायचं ह्या घरात सुडेनी आली. काय अर्थ नाही त्याला. एखादा मुलगा बिनचपलाचा पंढरपूरला जात असेल आणि मायबापाला नीट बोलत नसेल तर ती भरवी आवला दे. हा ते काय अर्थ नाही त्याला. मायबापाची सेवा सर्वात मोठी सेवा आहे. त्याच्यापेक्षा दुसरी सेवाच उत्तम कुठली नाही. मी बऱ्यापैकी कीर्तनात सांगत असतो या भारत देशात अशी एक सून जन्माला आली. सासऱ्याला धोत्रात संडास झाली. मुलानं बापाला दगडाव नेलं. आताच्या सारख्या बाथरूम नव्हत्या. आताच्या सारख्या बाथरूम असत्या तर बाथरूमचं दार लावलं असतं. पोरानं बापाच्या अंगावरले कपडे काढले असते. स्वतः शावर सुरू केलं असतं. सगळं बापाला धुतलं असतं. पुन्हा कपडे घालून बाहेर आणलं असतं. पण परिस्थिती नाजूक होती. बोरीच्या झाडाखाली दगड होता. घर राहायला झोपड्याचं होतं. बोरीच्या दगडाखाली त्या झाडाखाली दगडावर बापाला टेकलं. या हातानं धरलं या हातानं पाणी टाकायचं. पण धोतर कोण सोडायचं. कंबर कोण धुवायची. त्या माणसाची बायको वारलेली. त्या माणसाची आई वारलेली. आणि मुलगी बुलढाणा जिल्ह्यात होती. मेहुणा राजा नावाचं गाव. तिचं नाव होतं निर्मळा. ही तिथं राहत होती. काही नाही, फार देवदेव करतो त्याच्यापेक्षा आपण घरात किती चांगलं वागतो हा महत्वाचा विषय. मला वाटते आई वडिलावर ज्यांनी उतारवायत त्याचं संगोपन चांगलं केलं का, तो एक नंबरचा भजने, तो एक नंबरचा कीर्तनकार, आणि तो एक नंबरचा पकवाद्या, मायबापाची सेवा करायची. जो पकवाद्या, जो भजन्या, जो कीर्तनकार मायबापाचं दर्शन घेत नसेल अशा हराम खोराला जर तुम्ही पैसे देत असाल तर तुमचं पाप उतवालं. विठाला विठाल. एक जण म्हणला महाराज लोकायला राग आले तुमचे कीर्तन घेणारे, म्हणजे नको बिहुदी हाऊस भरलाय काय करत नाही, लोकायला कोण खाल्यावर घ्यायचं घेईन काय करायचं आपल्याला त्याला, आणि लोक आपलं चांगलं करीत असतील तर काय. मी एखादं चुकीचं काम केलं तुम्ही आजच्या लोकांनी बँड लावून जरी सांगितलं बाळू महाराज चांगला आहे, लोक तुम्हाला शिव्या देतील. आणि मी चांगलं वागत असताना तुम्ही किती लोक बँड लावून शिव्या द्या तरी मला जग डोक्यावर घेऊन असणारे, मला जग माझं किती चांगलं व्हायचंय ते मी ठरवायचं असतंय जग नाही. मला जर अण्णानं 2 कोटी दिले कामी येऊ देऊ नका बिहेरी म्हणायला लागलो, मला जर तुम्ही 2 कोटी रुपये दिले आणि जाता जाता हादगावर जर मला अटॅक आला जर मी मेलो तर माझं पूर्ग माझ्या सरना 2 कोटी टाकणार आहे का, मस्त माझ्या मारीनं ते. मग हे पोचू द्यायचे का न पोचू द्यायचे कोणाच्या हातात आहे पंढरपुरातल्याच्या, मग आमच्या लोकांनं त्यालाच मोठं म्हणायचं कोणाच्या अंडर बेली व्हायच्या नाही. विठाला विठाला. राहिला प्रश्न हा तुम्हाला मानलेला नका मानू, झाडाचा नियम आहे एखाद्या ऋतूत झाडाची पानं गळत असतात, पण पानं गळाल्याच्या नंतर झाडानं म्हणायचंच नाही मी उघडा झालो. अरे कालांतरानं तुला पुन्हा येत असतात, पहिले पानं गळत असते दुसरे येत असते, इतकं ठाम संप्रदाय लोकांनी राहिलं पाहिजे. विठाला मानिल तो नेईल काही, न मानिल तो नेईल काही, त्या इंग्रजांना आपल्या साधूला मानलं नाही काय कमी झालं काय, त्याच्या ताकदूनही आपला संप्रदाय बंद करण्याची नाही, मालकाची कृपा आहे संप्रदाय. अनादिकालापासून चालत आलेला संप्रदाय, शार्दून भगल्यांनी संप्रदाय नाव ठेवलं म्हणजे संप्रदाय खाली जात असतो का, उलट पंढरपुरातल्या मालकाने त्याला हसलून लावून राहू शकत होते आपल्या त्याच्या दादातून आपण वाचलेले बरं का. मराठवाड्यावर इंग्रजाचा पगडा नव्हता इतकं लक्षात ठेवा मात्र. विठाला विठाला. हा महाराजांची निंदा करू लागला कोण, शास्त्री आचार्य पंडित स्वामी रामांनी सांगितलं असू दे जाऊ दे, नाही बोले ओ फत्रे मारते, अरे मी पुढे मला मारतील आधी तू पाठीमागचा गेले तिथं. गेल्याबरोबर तो महात्मा पूर्वेकड तोंड करून एका दगडावर बसलेला होता, इतर आता पार कोण याच्यावर सांगतोय. मग ही लोक जातात त्या अर्थी आपली काय कथा, तेवढा महात्मा जातो त्या अर्थी दादा गेले याबद्दल आपल्याला मान्यता करावं लागेल. मग पूर्वेकड तोंड करून बसलेल्या महात्म्याने सहज डोळे उघडून पाहिलं तर स्वामी राम दिसले. स्वामी राम दिसल्याच्या नंतर त्या महात्म्याने मान वाकवली. मान वाकवली याचा अर्थ असा होता त्यांनी स्वामी रामांना नमस्कार केला असं पाहिल्याबरोबर स्वामी रामांनी मातुड्यात लोटांगण घातलं आणि दगडावून क्रोधी बाबा खाली आले. खाली आल्याच्या नंतर आई राम आई राम आई आई बैठी बोले बैठी. साधू साधू असतात, तुमच्या गावाला एक साधू लाभली होती धनुर्धरी बाबा, मी काही पाहिले नाही पण तुम्ही सांगतात म्हणून मला माहिती, निष्कलंक साधू. हो महाराज या लोकांच्या इष्ट हातात धराव पण या लोकांच्या जवळ जाऊ नये इतकं वागणे आलो, कारण यांचं वागणं तत्वगुण होतं ना त्याच्याकरता वागणं कडक होतं, त्यांच्याकडं त्यांच्या शब्दात ताकद होती. काही काही माणसं चोर पंचर असतील, दुकानात नेल्यावर पंक्चर गवसलं घरी गाडी लावल्यावर हवा राहील चोर पंक्चर महाराजांच्या वाक्याला कोणी मानित नाही. हे बोंबलं ते म्हणले काय त्याच्या आज चोर पंक्चर नाही झालं पाहिजे, कडक वागलं पाहिजे कडक. विठाला विठाला. रंगनाथ गुरुजीच्या कीर्तनात एक मोठ्या घरची बाई कीर्तनाला आली, मोठ्या घरची बाई होती एका व्यापाऱ्याची बायको होती आणि ती सगळ्यात उशिरा आली आणि तिला पुढे बसायचं होतं सगळ्या बायकांच्या पुढं. तर रंगनाथ गुरुजींचं वाक्य होतं अरे ती मसडी आली तिला रस्ता द्या. कानकोणे लोक नव्हते ना, लाचार लोक नव्हते ना. आज मराठवाड्याचा ज्ञानसूर्य म्हणून पदवी ज्या महात्म्याला. रंगनाथ गुरुजी कोणाला म्हणतात, राज राजेश्वर शास्त्री ज्या घराण्यामधून वेद वाहत होता, वेद वेद वाहत होता, वेद चारी वेद ज्या घराण्यातून अशी वाहत होते गंगेच्या पाण्यासारखे, राज राजेश्वर शास्त्री रंगनाथ गुरुजींच्या पायावर बुटासकट लोटांगण घालीत होते. बुटासकट वागत लोक चांगले होते म्हणून आज नाव निघते विठ्ठला खाली उतरले राम जी कुछ प्रसाद ग्रहण करके जाईल म्हणजे जेवून जा. तर स्वामी रामांनी विचार केला चूल नाही साहित्य नाही काय नाही बसायला एक सवाल होतो पोतड्याच आणि कुठं कशा सरपत करतील आणि तीन गाडगे होते जी बोले. स्वामी रामांच्या लक्षात आलं एवढ्या मोठ्या साधूच्या हातचा प्रसाद का नाही खायचा इतराचा पार कोण सांगतोय इतराचा पार कोण. तर स्वामी राम त्या क्रोधी बाबांच्या आश्रमावर भर दुपारी 1 वाजता सावली होती चौकड ऊन होतो आणि तितक्याच जागेवर सावली होती असे भारतातले संत आहेत माहिती असावा. आग्र्याला एक संत स्त्री होऊन गेली नाना आग्र्याला तर तिच्या डोक्यावर ऊनच पडत नव्हतं दुपारी ती भरपटांगणात साधना करायची. तर तिनं सिद्ध केलेला चिमटा स्वामी रामांच्या हातात दिल्यावर 27 दिवस आग्र्यात पाऊस नव्हता भाऊ 27 दिवस. तर तो चिमटा वाजल्याच्या नंतर पाऊस पडतोय त्यावेळेला ती बाई स्वामी रामांचं दर्शन घेते ती कोणाच्या पायात पडत नव्हती. मग स्वामी रामांनी विचारलं बिबीजी आता दर्शन करे महिने सिद्ध करे वाला चिमटा जाऊ दे चुकन आपली हिंदी त्याच्यामुळे मराठीत बोलतो कसं लोक. तिनं सांगितलं मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्यापैकी महाराजांनी वाजिलाय आभाळ आलेलं गेलं त्या महाराजांनी चिमटा वाजिलं आभाळ आलेलं गेलं पण भर उन्हात पाऊस पाळला इतकी ज्याच्या हातात ताकद आहे माझा चिमटा तर सिद्ध होताच पण ज्याच्या हातात इतकी ताकद आहे इशिले मै झुकही बोले आणि मग पायावर डोकं ठेवलं. आपल्या वारकरी संप्रदायात एक फकीर जन्माला आला त्या फकीराचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. तुकोबारायच्या कीर्तन परंपरेतला फोटो पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला हिरव्या रंगाचे कपडे घातलेला मोराच्या पंखाची पिंडी आहे भिक्षा मागायचं कटुर आहे आणि एक लोखंडी चिमटा जवळ आहे डोक्याला हिरवा कपडा बांधलेला आहे तो अनगडशा नावाचा फकीर आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याला जवळ घेऊन बसत होते. काय फकीर असेल तो फकीर कधीच कोणाच्या पाया पडला नाही त्यानं सुरुवात केली तुकोबारायच्या पाया पडायला कारण त्याचं कटुरं या महाराष्ट्रात कोणी भरून दिलं नाही. तुकोबारायच्या कन्येनं भरलेला हात पिठाचा झटकिल्याबरोबर फकीराचं कटुरं उतू गेलंय. फकीराच्या कटोऱ्यामध्ये 125 क्विंटल गहू टाकले होते. माझ्या गोळ्या संपल्या नाही मी गांजा ओढीत नाही मी पागल नाही माझ्या डोक्यावर परिणाम नाही मी पुराण वाचून सांगतोय. 125 क्विंटल गहूच्या कटोऱ्यात टाकल्याच्या नंतर बंडू महाराज भरत नाही आणि तुकोबारायच्या कन्येनं हात झटकिल्या कटोरं भरतय त्यावेळेला त्या फकीराने मोराची वेढी काढली आणि तुकोबारायच्या कन्येचे पाय झटकेले. तुकारामजी तुकारामजी तर त्या कन्येच्या डोळ्यातून पाणी आलं फकीरजी तुकाराम तो मेरे पिताजी है. तर त्यावेळेला फकीराच्या लक्षात आलं एका वारकऱ्याची मुलगी जर इतकी अधिकारी तर ते तुकोबाराय किती अधिकारी. त्यावेळेला तुकोबारायच्या घराला प्रदक्षिणा काढली चिमटावाजीला लाईला हे आणि तिथून पुढे अंगडशा फकीर तुकोबारायची भोंगडी जमा करीत होता महाराज. हो या संप्रदायात जातीचा समन नाही. कबीर मोमीन लतीफा मुसलमान शेर नावी जान विष्णुदा वैष्णव सांभार माता किंवा याचा याती धर्म नाही विष्णुदा. इथं चांगलं वागणाऱ्या व्यक्तीमध्ये जातीचं नाही.
उत्तम कुळी जन्म क्रिया मंगल पुरविले कुळ
आपल्या संप्रदायात जिजा संध्याकाळची भाकरी जरी नसेल आणि निष्ठेनं वागत असेल तर त्याला या भारत देशातली स्त्री मधुकरी मागितल्या भाकरी देती. इतका संप्रदाय गोड आहे इतका संप्रदाय पण तसं वागणं गोड असावा. चलो क्रोधी बाबाला माहित होता हा शास्त्री पंडित आपली चेष्टा करीत होता. हे लोक त्रिकाल ज्ञानी असतात वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल त्यांच्या वाणीत ताकद असती ते अधिकारी लोक असतात आणि सांगितलंय पंडित आई बोले जी जल्ला बोले पाणी आणते मडकं दिलं त्यानं पाणी आणलं तीर्थावरचं इधरा बोले हा प्रसाद केव्हा असते कुछ तो सामग्री होणार तर याला वाटलं आता पैसे देतील आणि खाली 14 किलोमीटर मला तांदूळ आणायला लावतील. पण त्या महाराजानं मांडी खालचा सुरा काढा आधी आधी एक प्रेत भाके आहे बोले. आता एक मर वाहत आले आणि त्या मर्याच्या उजव्या मांडीचं मास कापून आणतो. ते पंडित म्हणला पका मच्छर मारला नाही हो म्या आणि मला मर्याचं मास कापून आणायला सांगायले महाराज. बर नाही आणवतं त्या पंडिताला माहित होत ह्या सूर्यानं आपल्याला आणतोय. तरी आमच्या सारखं थोडंच महाराज होत पाकिटाव झाला. ते महाराज महाराज होत जा बोले लाव सल 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 कापत होता. पंडित कोणाला म्हणते आचार्य कोणाला म्हणते शास्त्री कोणाला म्हणते ज्याचा हरिपाद दिवस होतो त्याला. सत्तारूढेषु वेदानां शास्त्रो पुराणस्य महती जायम अनुत्तरितो भय शास्त्रा यत महतीशी जायते. शास्त्र पुराण आणि वेद याच्यातला विचारलेला प्रश्न एकही अनुत्तरित जाऊ द्यायचा नाही. या लोकांना ह्या पदव्या असतात. ह्या लोकांना ह्या पदव्या असतात. ह्या पदव्या असतात ते खरोखर गौरावयासाठी आणि स्वामी सेवेची गरजी. पतिव्रता कोण्या बाईला म्हणत असतील माणसं दिसल्या पदर घेते म्हणून तिला का नाटकातल्या बायका पदर घेत नाहीत का. मी काय नाटकं पाहिली नाही इकडे आलोच नसतो ना नाटकं पाहिली असती तर पदर घेत नाहीत का त्या घेत्या. त्या बाईची मालकावर किती श्रद्धा आहे याच्यावर तिचं पातिवृत्ती पण सांभाळायचं. संक्रांतीच्या दिवशी एका बाईच्या सगळे जण पाया पडायला जात होते. तर मी भागवत आलो होतो तिथं. मी विचारलं कसं काय निघाल्या तुम्ही काय नाही म्हणे आज तिच्या पाया पडल्यावर नवऱ्याला आयुष्य वाढते. म्हणजे आपण पाया पडाव आपली बायको वेळेला धोत्र धुती 75% बाहेर खातो 25% घरी खातो पण टायमाला चांगलं जेवायला देती आपण या बाईच्या पाया पडावं आपल्या पोराच्या माईला आयुष्य वाढेल. म्हणून अण्णा मी तिच्या पाया पडायला गेलो. ती म्हणली कोणीच रे. तिने म्हणलं बाळू महाराज तू भागवत सांग तू का रे माय काय राग हो आणि तुटू तुटू बोल तू रे. इतकं म्हणणारी मला मा काय बोल तू रे भागवत आणि सोडित नाहीस काय नाही. मी म्हणलो हो आजी तुमची कृपा झाली मला पाठे भागवत. बरं 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 चांगलं सांगतो बाबा. नाही तर मागच्या महिन्यात भागवत ऐकलं सुख सांगतात राजा परिस्थिती काय सुधामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का. काय त्या सुधामदेवाची परिस्थिती नाजूक होती बरं का. आणि काय सुधामदेवाची गरिबी होती बरं का. लगेच लाईन आली फॅन सुरू झाला वहीचं पान पळतलं आजा मेळ नावाचे ब्राह्मण होते बरं का. अरे वाचून सांगत आहे माणसं मरतील रे शिकल्या असं भागवत सांगत नसेल रे दळ्या. विठाला विठाला बाकीच्या म्हणल्या महाराज पडा पाया आता कुसूर कोण्या माणसाला पडू दिल नाही. तर त्या बायला माहितच नव्हते गिरगावचं किती रगिले म्हणून किती रगिले म्हणून. महाराज पडा म्हणलं मी विचारलं ए पड बाबा पड मी आता लोक कोणी माणसाला पाया पडू दिल नाही. म्हणलं बाई तुमच्या पाया पडल्या मालकाला आयुष्य वाढतं तुझ्या बायकूला आयुष्य वाढेल पड पाया. तर म्हणलं बाई तुमचं लग्न झालंय का. हो मग तुमचे मालक 35 वर्ष झाले मी त्याला बोलत नाही. त्या बायाला म्हणलं गोळ्या संपल्यात का तुमच्या पाप्या होत. लग्न करून जर 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही तर हिच्या पाया पडल्यावर तुमच्या मालकाला आयुष्य वाढायचं नाही. लवकर मरतील तुमचे नवरे. अशा नालायक बाईच्या पाया पडत असतील का. गौराव यासाठी स्वामी सेवेची कसोटी. विठाला विठाला कोणाच्या नाही कुठं नाही पाया पडायचा. हा संप्रदाय कोणाला मानणारा संप्रदाय नाही. पुरुषार्थ संप्रदाय किती मोठा आहे सांगू. एखाद्या संप्रदायचं तनपुरी बाबा भितड सोन्याचं असेल. एखाद्या संप्रदायचं मंदिर सोन्याचं असेल. एखाद्या संप्रदायाचा नाना देव सोन्याचा असेल अण्णा. पण ह्या संप्रदायातलं झाड सोन्याचं जयाचे द्वारे स्वर्णाचा पिंपळ सोन्याचा पिंपळ इतका उंच संप्रदाय. मला एक वाटतं ज्याची इथं वाघिणी गेली त्यानं वाघिणीचं दूध काढायचं आणि त्याच्या सपतीन भाकर चुरून खाची का नाही. वाघिणी गेली वाघिणी त्याची घरी वाघिण दूध देत नसती पण कीर्तनात सांगायलो. वाघिणन शिविणी गेली तर मग शिविणीच्या वाघिणीच्या दुधात बंडूबात सपाती चुरायला पाहिजे का नाही. तरी पण शेळी पाळली वाघिणीचं दूध खातून शेळी काऊन पाळली काय नाही. म्हणलं बब्याला ऊन लागले होते का कानात दूध टाकायचं. बोकड्यात घातले बाबाच्या कानात. किती मूर्ख माणसे हो. आपण अमृत देणारी माणसं कशाला भंगार डोक्यात घ्यायचं. विठारा विठारा किती संप्रदाय मोठा आहे. ज्या ज्ञानोबराय तुकोबरायवर काशीतल्या मालकावर पंढरपुरातल्या मालकावर या संस्कृतीवर ज्या साधूचं लक्ष आहे त्या साधून विश्व प्राचन केलं तरी ते साधू वाचतोय. बालानंद स्वामीची कृपा. काय काय योगी आहेत ते. अशा योग्याच्या प्रांतातली माणसं आहेत. आपण आपण काय चुकीच्या कोणाही महाराजांच्या पायावर डोकं ठेवायचं असो.
लावलं नाव
गेलं. तर आपल्या प्रवेश पडण्याची पद्धत आहे. बरं, भारतातले तीन प्रकारचे अंत्यविधी आहेत, त्याच्यात कीर्तन सांगता येते. एक तर मातीत टाकतात, एक दुसरी गोष्ट पेटवतात, दोन आणि उत्तर भारतात पद्धत आहे तुडुंब भरलेल्या नद्यांना प्रेतात सोडतात, नदीत सोडतात, त्याला सदावृत्त नावाचा विधी म्हणतात असं पुराण सांगते. चौथ्या प्रकारचा अंत्यविधी आपल्या भारतात नाही, तीनच आहेत. चला मग ते प्रेत वाहताना तरुण माणूस होता, नुकतंच वरी सोडलेलं प्रेत वाहत 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 खाली आलं, तिथं उतार होता, खाली उतरलं, चळचळ चळचळ कापत होतो, प्रेताची मांडी उघडी केली आणि उजव्या मांडीचं मांस कापलं, कापता कापता कांड कापलं. अवजन आयुष्यात कधी मच्छर मारला नाही. त्या शास्त्रीला, त्या आचार्याला, त्या पंडिताला मर्याची मांडी कापायला लावली, आणलं ती चवळ्यात बघ,
धोबले मांस
लावलं, पका दो बोले आलं, मला अंगार काही शिस्तू कुठे. ती लोक लोक होती, दोन दगडे एकावर घेतल्याबरोबर अग्नि प्रज्वलितो भयजा येतो तत्रा मुषदाया यत पुण्या भयजा येते वैशान्नरो तत्रा व्रजता सिदाया यत सर्वोपणितो मखेश शुद्धां पाक वैशान्नरो जायते निष्पती महज्जायो शुद्धोदक स्थितो जायतो यज्ञरेण भयस्थिताया. इकडचे मंत्र आता दहाव्याला मंत्र म्हणले असतील, त्यावेळेला तुम्हाला उपरण्याचा जाणव केला असेल ब्राह्मणानं. एरवी इकून असते इकून अपसव्यो यज्ञोपवितो पिंडो लुप्त पिंडा काग श्राद्धो हिरण्य श्राद्धो शंख श्राद्धो मुच्यते भयगय व्रजनो लुप्त तिलाग्रो जायते जवाग्रो समर्पिता इति सुर नारायणो नागबली अप्तिष्ठी त्रिपिंडी सर्वशास्त्रावुच्यतो रक्तचंदन समर्पयामि आरक्त पुष्पम समर्पयामि गंगोदक स्नानम समर्पयामि गया व्रजो सर्वस्थितो नारायणो पिंडो भयव्याप्ति सर्वा जायते यत्करिष्यते रक्तचंदनम समर्पयामि पितरो भय शांति तत्रा पुनितो य सगोत्री भय भिन्न सुतायम सर्वः शर्मन्ने देवलाय जायते नामने हे लाटे परिवारास्तत जायतो पुनितः यत् गतो गति भय जायतो यत् पुण्यायम करिष्यते पिंडोदकम लुप्ताय देशायाम भारतेषु बिन्दु तटायाः यत् सर्वो गंगोदक पुनितायाम सर्व पितरो तृप्ताय वासम करिष्यते. हे मग तुम्हाला म्हणले अण्णा या बोटाने गंध लावा, यांनाच तिथलं आहे, यानं लावायला सांगितलं असं. हे 27 वर्षापूर्वी पाठ केलं पण मेमरी कार्ड चांगलं असल्यामुळे डिलीट होत नाही ना. विठाला विठाला
आपण ते
आणलं ते भांडले अग्निपेटीला गारग्यामध्ये मास टाकलं, वरून त्याच्यावर एक दगड झाकला, झाडाची पानं आणली. काही झाडाच्या पानात फार सत्व आहे, पळसाच्या पानावर जर पंतरोळीर जेवलं आणि गरम पदार्थ जर पळसाच्या पानावर पडला तर पळसाचं पान काळपट पडते, पण पळसाच्या पानाच्या जेवढ्या शिरा असतात त्या शिरातलं तत्व त्या पदार्थात उतरते. 9 प्रकारचे रोग, 28 प्रकारचे रोग पोटातले नाहीसे होतात. म्हणून स्वपात्रे पलश पात्रे भोक्तव्यास्तितो अन्नपूर्णे स्तेवचा हा असं शास्त्र सांगितलं. पळसाचं पाणी इतकं पवित्र, तितक्याच पात्रतेचं केळीचं पाणी. केळीच्या पानावर गरम भात टाका, भात खाल्ला की पान खाली काळं पडते. त्याच्यावर सांगितलं शास्त्र आहे आपल्या पाठीमागे. चला मागची जी लोक करत होती ना ती फार नाविन्यपूर्ण काम होतं, फार नाविन्यपूर्ण काम. असे ते पंतराळ्या लावल्या, दोन लावल्या, तीन पण दोन टाकल्या. त्या आचार्याने विचारलं हे पंडित आपको होना, त्याच्या लक्षात आलं शंकराचार्य देवायले. आपली काय कथा आहे, आमची बरीच लोक म्हणतात मी श्राद्धाचं खात नाही, पाकिट कसं घेतो. तू श्राद्धाचं खात नाही, त्या पाकिटात बसले होते माणूस नाही का, तू झोपी तांगावर नाचायचा, तुला श्राद्धाचं खाव वाटलं नाही. अशा लोकांची श्राद्ध नाही, मला कधी झोपेल. या लोकांचं अन्न ज्या कीर्तनासाठी ज्याच्यात कीर्तन झाले भजन झाले त्याला अवलय नाटके लोक. मी काशीला गेलो, मी कपासच्या आपेत नाही, कुठं असते तू का. अरे तू ज्याच्यासंग काशीला गेला त्याचे पैसे दिले नाही ना, तो त्याची काशी केली ना, त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही, काय सुटल्या तुला, कोण्या नरकात टाकावे, देवाला सुटायचं नाही. तू काय शास्त्र सांगतो, मी काशीहून आलो, मी याचं खात नाही. बरेच लोक काशीहून आल्यावर लग्न लागल्यावर जेवत नाही, आधी जेवतील स्वयंपाक गरम असतो ना, म्हणजे चालू लोक येतं आणि उशिरा जेवल्या मग गार होतो स्वयंपाक. अरे कोणाच्या राज्यातले लोक आहेत तुम्ही बापू, माहित असा तुकोबाराय वारी करीत असताना एक श्राद्ध चालू होतं, श्राद्ध चालू होतं.